मैं तो यहाँ पर हमेशा आपसे बातें करने के लिए आती रहूंगी और आप ऐसे ही सुपरहिट ट्रैक भी सुनते रहेंगे। आकांक्षा हूँ मैं आपके साथ ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, सेलेब कट्ट्यावर आज एक आपल्या बरोबर फेमस ऍक्ट्रेस गप्पा मारायला येणार आहे, जिच्या आयुष्यात आलेला आहे एक वेगळा टर्न। मी बोलते आहे फुलपाखरू फेम ऋता दुर्गुले विषयी। हॅलो ऋता।
हाय,
कशी आहेस?
मस्त। तू?
मी एकदम मजेत आहे। आणि आम्हाला आता तू एका नव्या वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेस, ऍक्च्युली रियालिटी शो होस्ट करणार आहेस आम्हाला कळालंय। सो कसा आला हा टर्न तुझ्या लाईफ मध्ये?
आय थिंक या कोविडच्या निमित्ताने 3 महिन्यात आपल्या आयुष्यात बरेच टर्न झालेले आहेत, तर प्रोफेशनली माझ्या आयुष्यात हा टर्न 10 दिवस झाले असा आलेला आहे। आणि मी तो काय म्हणतात त्याला, आय हॅव decided to go with the flow and I've decided to take it up because कधी मी केलेलं नाहीये नॉन सेक्शन पोस्टिंग, तर आयुष्यात केलेलं नाहीये मी, म्हणजे शाळेत कॉलेजमध्येही केलेलं नाही। बट या आय एम जस्ट टू एक्साइटेड, आय एम लुकिंग फॉरवर्ड, कारण कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट आहे आणि या निमित्ताने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील। जजेस जे आहेत, कॉन्टेस्टंट जे आहेत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायला मिळेल, मेंटोर्स बरोबर इंटरॅक्ट करायला मिळेल। गाणं ह्या फील्ड बद्दल किंवा याच्याशी खूप क्लोजली असोसिएट व्हायला मिळेल आय थिंक, आणि इट इज गोइंग टू बी अ व्हेरी नाईस जर्नी, सो लेट्स सी।
गप्पा आपल्या सुरू आहेत ऋता दुर्गुले सोबत, त्या अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपर हिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।